आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रातील 9 मान्यवर पद्म पुरस्कारानं सन्मानित. 15 ऑगस्टपर्यंत शासनाच्या सर्व सेवा ऑनलाईन करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना. पुणे विमानतळावर मिळणार 20 रुपयात वडापाव. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र पर्यटन संरक्षण दल स्थापण्याचा निर्णय. आशियाई योगासन स्पर्धेत पुण्याच्या गार्गी भटची सुवर्ण कामगिरी. आणि विदर्भासाठी पुढचे 4 दिवस जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल राष्ट्रपती भवन इथं आयोजित करण्यात आलेल्या समारंभात पद्म पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. यामध्ये ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर आणि गझल गायक पंकज उधास यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. पंकज उधास यांच्या पत्नीनं हा पुरस्कार स्वीकारला. मारुती चितमपल्ली यांना वन्यजीव अभ्यासक साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील तर चैत्राम पवार यांना पर्यावरण आणि वनसंवर्धन सामाजिक क्षेत्रातल्या कामासाठी पद्मश्रीनं गौरवण्यात आलं. अरुंधती भट्टाचार्य पवनकुमार गोयंका यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रासाठी तर जसबिंदर नरुरा रोणू मुजुमदार वासुदेव कामत यांना कला क्षेत्रातल्या योगदानासाठी पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं आहे. मुंबईमध्ये येत्या 1 ते 4 मे दरम्यान वेव्ज अर्थात विश्व दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काल मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमाचं यजमानपद महाराष्ट्र शासनाकडे आहे. राज्यात विविध ठिकाणी सेवा हक्क दिनानिमित्त विविध सेवा प्रदान करण्याच्या कार्यक्रमांचं काल आयोजन करण्यात आलं होतं. 5 ऑगस्टपर्यंत शासनाच्या सर्व सेवा ऑनलाईन करण्यात याव्यात अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यानिमित्त दिल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या अंमलबजावणीची दशकपूर्ती आणि प्रथम सेवा हक्क दिनानिमित्त राज्यस्तरीय सोहळ्यामध्ये ते काल मुंबईमध्ये बोलत होते. 15 ऑगस्टपर्यंत आपल्या सेवा ऑनलाईन न करणाऱ्या विभागाला दर दिवशी प्रत्येक सेवेकरता 1,000 रुपयांचा दंड आकारला जाईल. शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी या अधिनियमाचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्याची सूचना देखील फडणवीस यांनी केली आहे. पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलमध्ये कालपासून उडान यात्री कॅफे ही अहोरात्र सुविधा केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. इथे प्रवाशांना 20 रुपयांमध्ये वडापाव आणि 10 रुपयांना पिण्याच्या पाण्याची बाटली उपलब्ध होणार आहे. विमानतळावर सामान्य प्रवाशांना खाद्यपदार्थ आणि पेयांचे दर परवडणारे असावेत या उद्देशानं ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. पुणे शहरातल्या जैवविविधता उद्यान राखीव टेकड्यांवर बांधकामाला परवानगी द्यावी का याचा पुनर्विचार करण्यासाठी निवृत्त प्रशासकीय अधिकारी रमानाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या अभ्यास गटाला ग्रीन पुणे मुव्हमेंट या संस्थेनं विरोध दर्शवला आहे. जैवविविधता उद्यानासाठी राखीव क्षेत्राचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये एकमतानं मंजूर झाला होता. जमीनधारकांना भरपाई देण्याची घोषणा देखील करण्यात आली होती. त्यामुळे हा विषय आधीच निश्चित झालेला असताना आता त्यावर कोणताही पुनर्विचार अस्वीकारार्ह असल्याची भूमिका संस्थेच्या वंदना चव्हाण यांनी घेतली आहे. पुण्यामध्ये काल बीज महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित बीजमाता राहीबाई पोपेरे यांना सह्याद्री देवराई आणि भारती विद्यापीठ यांच्याद्वारे आयोजित या बीज संमेलनात ज्येष्ठ शास्त्रीय गायक मुकुल शिवपुत्र यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. विषमुक्त अन्न सेवन करण्याचा सल्ला देताना यावेळी राहीबाई पोपेरे म्हणाल्या,
फुलाचे झाड लावले जातात, सोचे झाड लावले जातात, तिथे भाजीपाला लावा ना, गेटवरून येलवर्गी लावा ना, आणि काही शाळांवर माझ्याकडून बी नेलंय, ते लोक भाजीपाला करतात, ते मुलं फोन करतात, मला त्याचा अभिमान वाटतो. मग आपण प्रत्येकाने का नाही करू, कुंडीमध्ये भाजीपाला येतो, एक कुटुंबाचा भाजीपाला कुंडीमध्ये येतो, एक मिरच्याचं झाड, एक वांग्याचं झाड, 2 पालकची झाड, पण हे करायला शिका. माझी तर माता भगिनीला कळकळीची विनंती आहे, तुम्ही हे शिकलं पाहिजे आणि केलं पाहिजे आणि आपल्या बाळाच्या डब्याला 20 मुक्तच भाजी आली पाहिजे.
हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पुलवामा हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध करणारा ठराव जम्मू काश्मीर विधानसभेनं विशेष अधिवेशनामध्ये काल मंजूर केला. हा अतिशय क्रूर निर्घृण अमानुष आणि भ्याड हल्ला काश्मीरियतवर तसंच संविधानाच्या एकता शांती आणि सलोख्याच्या तत्वांवर झाला असल्याचं या ठरावामध्ये नमूद करण्यात आलं आहे. काश्मीरमध्ये प्रथमच दहशतवादाला उघड आणि उत्स्फूर्तपणे विरोध होत असल्याचं प्रतिपादन जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केलं आहे. पर्यटन क्षेत्राला चालना आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी राज्य शासनानं महाराष्ट्र पर्यटन संरक्षण दल अर्थात पर्यटन मित्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटन क्षेत्रातल्या वाढत्या संधी नैसर्गिक आणि सांस्कृतिक विविधतेचा विचार करता या संरक्षण दलाच्या माध्यमातून पर्यटकांना सुरक्षित पर्यटनाचा अनुभव देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. येत्या 1 ते 4 मे दरम्यान महाबळेश्वर महोत्सवात या दलाचा प्रायोगिक तत्वावर प्रारंभ करण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत पर्यटन क्षेत्रात 1 लाख कोटी रुपयांची खासगी गुंतवणूक आणि 18 लाख प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. अनुदानित कला महाविद्यालयं तसंच अनुदानित वास्तुविद्या महाविद्यालयांना वेतनाच्या 90% अनुदान शासन देतं. उर्वरित 10% वेतनासाठीची रक्कम विद्यार्थ्यांच्या शुल्कामधून घेण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पुण्यातील भारतीय कला प्रसारणी सभेचे सचिव पुष्कराज पाठक यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयानं अनुकूल निर्णय दिला असून 15 जुलैपर्यंत शुल्करचना तयार करण्याचे निर्देश राज्य शासनाला दिले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातल्या गरीब विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांकरता मदत करण्यासाठी मिशन झेड सुरू करण्यात आलं आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी गुलाबराव खरात यांच्या संकल्पनेमधून सुरू झालेल्या या मिशन झेड अंतर्गत आवश्यक पूरक शैक्षणिक सुविधा आणि मार्गदर्शन मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परभणी जिल्ह्यात कंपोस्ट खड्डा भरू आपलं गाव स्वच्छ ठेवू या अभियानाला येत्या 1 मे पासून सुरुवात होत आहे. जिल्ह्यातल्या सर्व ग्रामपंचायतींनी या अभियानामध्ये सहभाग नोंदवण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांनी केलं आहे. पुण्यात शिवाजीनगर पोलिसांनी बनावट चलनी नोटा तयार करणारी टोळी उघडकीला आणली असून 4 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 28 लाख रुपयांच्या बनावट नोटा आणि साहित्य जप्त करण्यात आलं आहे. कोटक महिंद्रा बँकेनं यासंदर्भात तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती उपायुक्त संदीप सिंग गिल यांनी दिली आहे. नवी दिल्लीमध्ये आयोजित आशियाई योगासन स्पर्धेत पुण्याच्या गार्गी भट हिनं भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करत 2 सुवर्णपदकं मिळवली. कनिष्ठ गटात आर्टिस्टिक पेअर विभागात अंजली विष्णोईच्या साथीत आणि आर्टिस्टिक ग्रुप विभागात तृप्ती डोंगरे सीओविया दीपा लोधी आणि अंजली बिष्णोई यांच्या साथीनं तिनं सुवर्णपदक पटकावलं. आपल्या यशाबद्दल आकाशवाणीकडे भावना व्यक्त करताना गार्गी म्हणाली,
आताच संपन्न झालेल्या दुसऱ्या एशियन योगासना स्पोर्ट्स चॅम्पियनशिपमध्ये माझी भारतीय संघात निवड झाली व मला आर्टिस्टिक पेअर आणि आर्टिस्टिक ग्रुप या प्रकारांमध्ये 2 सुवर्णपदके मिळाली आहेत. माझ्या या यशात माझ्या गुरुजनांचा व आई वडिलांचा खूप मोठा वाटा असून त्यांचा माझ्यावरील विश्वास मी सार्थ ठरवू शकले याबद्दल मला समाधान आहे. माझ्या देशासाठी पदके मिळवता आली याचा मला खूप अभिमान व आनंद वाटतोय. यापुढेही मी असेच अथक परिश्रम करत राहीन.
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशी या खेळाडूनं 38 चेंडूतल्या 101 धावांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सनं गुजरात टायटन्सचा 8 गडी राखून पराभव केला. वैभवनं आपल्या या तडाखेबंद खेळीत 7 चौकार आणि 11 षटकार लगावले. आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी वयात वेगवान शतक झळकावणारा खेळाडू म्हणून त्याची नोंद झाली आहे. गुजरात टायटन्सच्या 209 धावांना प्रत्युत्तर देताना राजस्थान रॉयल्सनं 25 चेंडू राखत हे आव्हान पार केलं. हवामान. गोंदिया जिल्ह्यातल्या सडक अर्जुनी तालुक्यात सलग 2 दिवस वादळी वाऱ्यांसह गारपीट झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. गडचिरोली शहरात जिल्ह्याच्या काही भागात काल पावसाच्या हलक्या सरी पडल्या. आज मराठवाड्यात उष्ण आणि दमट हवामान राहील. विदर्भात तुरळक ठिकाणी आजपासून पुढचे 4 दिवस जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. महाराष्ट्रातले 9 मान्यवर पद्म पुरस्कारानं सन्मानित. 15 ऑगस्टपर्यंत शासनाच्या सर्व सेवा ऑनलाईन करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना. पुणे विमानतळावर मिळणार 20 रुपयांमध्ये वडापाव. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र पर्यटन संरक्षण दल स्थापण्याचा निर्णय. आशियाई योगासन स्पर्धेत पुण्याच्या गार्गी भटची सुवर्ण कामगिरी आणि विदर्भासाठी पुढचे चार दिवस जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.